chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी मिळावी भाकियूची मागणी। भारतीय लोकशक्तीच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी ऊस थकबाकीवरून उत्तम शुगर मिलच्या गेटवर धरणे आंदोलन केले। भाकियू लोक शक्ती जिल्हा अध्यक्ष चौधरी वीरसिंग सहरावत यांच्या नेतृत्वामध्ये उत्तम शुगर मिल गेटवर शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले आहे। शेतकऱ्यांनी निवेदन देऊन उत्तम शुगर मिल बरकातपूर उपाध्यक्ष नरपत सिंग यांच्याकडे 30 जून पर्यंत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे पैसे मागितले होते। अन्यथा 1 जुलै पासून अनिश्चितकालीन धरणे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता, पण मिल प्रशासनाने निवेदनाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच भाकियू लोक शक्तीच्या वतीने उत्तम शुगर मिल गेटवर आंदोलन सुरू झाले आहे। तसेच उसाचे पैसे न दिल्यास अनिश्चितकालीनासाठी धरणे धरणार असल्याची घोषणा त्यांनी केली। शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कारखाना प्रशासनाचा कोणताही अधिकारी आला नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप दिसून आला। उत्तम मिल उपाध्यक्ष नरपत सिंग यांनी भाकियू लोक शक्तीच्या अनिश्चितकालीन धरणे आंदोलनास व्यक्तिगत विरोध रूपी आंदोलन असल्याचे सांगितले। ते म्हणाले की त्यांच्या कारखान्याने सर्वाधिक 65% थकबाकी भागवली आहे, उर्वरित थकबाकी लवकरच देऊ केली जाईल।